माझ्या दैनंदिन व्यवसायामध्ये मी एक डॉक्टर आहे, स्पाईन सर्जन आहे. माझ्याकडे येणारे पेशंट्स मला कायम एक प्रश्न विचारून सतावत असतात. हा प्रश्न असा असतो की डॉक्टर, मी काय करू म्हणजे मला बरं वाटेल. या प्रश्नाचे बरेच पैलू आहेत. ह्या प्रश्नामध्ये बरीच माहिती, ह्या प्रश्नामध्ये बऱ्याच कृती ह्या सामायिक आहेत. त्याबद्दल आपण विचार करताना मला असं वाटतं की माझं जे काम आहे हे जास्ती क्लिष्ट आहे, कारण मी वेदनेसंबंधानी तक्रार असलेले पेशंट पाहतो. वेदनेसंबंधानी आपल्याला माहिती आहे की वेदना ही दाखवता येत नाही, बघता येत नाही, मोजता येत नाही. त्यामुळे समोरच्या माणसाबद्दल सहानुभूती व्यक्त करणे हे सामान्य माणूस करू शकतो, पण मी एक वैद्यक व्यावसायिक म्हणून त्या वेदनेची पूर्ण शहानिशा करणे, त्याबद्दल माझं पूर्ण आकलन होईपर्यंत त्या पेशंटशी बोलणे, त्या पेशंटला तपासणे आणि त्यामध्ये जो मूलभूत प्रश्न आहे की ह्या वेदना मलाच का होतात, आत्ताच का होतात आणि ह्या वेदना विशिष्ट कालावधीनंतर, सामान्यपणे काही दिवसानंतर, काही आठवड्यानंतर ज्या बंद होणं अपेक्षित आहे त्या बंद का बरं होत नाहीत, हा प्रश्न प्रामुख्याने आपल्यासमोर उभा राहतो. या प्रश्नाचं उत्तर देताना आपण ह्या विषयामध्ये गेल्या 40 वर्षामध्ये जो क्रांतिकारक बदल झालेला आहे आणि काही प्रमाणामध्ये तो बदल आपल्या देशात, भारत देशामध्ये आणण्यामध्ये गेले 20 वर्ष माझा काही हातभार आहे, म्हणून मी हा विषय आपल्यासमोर जास्ती सविस्तर ह्या माझ्या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मला अशी आशा आहे की हे लेखन आपल्यापर्यंत पोचल्यानंतर आपण त्यातील विचार मनात साठवून कृती करण्याकडे वाटचाल कराल, जेणेकरून आपलं आरोग्य सुधारेल आणि पाठदुखी आणि कंबरदुखी या विषयापासून आपल्याला मुक्तता मिळेल. आपल्या सभोवताली जर आपण पाहिलं तर आपल्याला विविध प्रकारे पाठ आणि कंबरदुखीच्या वेदनांमुळे त्रस्त असलेली विविध वयाच्या व्यक्तींच्या समस्या दिसायला लागतील. यामध्ये शाळेमध्ये जाणारी मुलं आहेत, कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी आहेत, ज्यांना पण आजकाल कंबरदुखी दिसते, आणि मध्यमवयीन गृहिणी आहेत, मध्यमवयीन पुरुष आहेत जे नोकरीधंद्यामध्ये सध्या कार्यरत आहेत, त्यांच्यामध्येही कंबरदुखी आणि काही प्रमाणात पायाकडे ह्या वेदना पसरत आहेत असं दिसू शकेल. साधारणतः 85 आसपास कंबरदुखी आणि हातपाय, मुख्यत्वे करून पाय दुखणे, ज्यामध्ये टाच दुखणे, पोटरी दुखणे, गुडघा दुखणे, खुबा दुखणे, माकड हाडाच्या जवळ दुखणे, जांघेमध्ये दुखणे, या सर्व तक्रारी असलेल्या व्यक्ती आपल्याला आसपास दिसतात. त्यानंतर उतार वयामध्ये कंबर दुखते, अचानक कमरेमध्ये अतिशय तीव्र आणि जीवघेण्या वेदना व्हायला लागतात अशा प्रकारच्या आजी आजोबांच्या वयाच्या व्यक्ती पण दिसतात. त्या व्यक्तींच्या पाठीचा, कमरेचा आकार बदलतो आहे आपल्या नजरेसमोर आणि दरवर्षी त्यामध्ये आणखीन काहीतरी बदल होत जातो आहे हे पण आपल्याला दिसतं. ही गोष्ट एक समस्या आहे हे आपण मुख्यत्वे करून समजून घेतलं पाहिजे. आपल्याला होणारा जो त्रास आहे ह्याबद्दल आपल्या संकल्पना ज्या आहेत ह्या आपल्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आणि विचारांच्या आधारे ठरत जातात. तर मग आपल्या संकल्पना, आपले विचार हे शास्त्राला धरून किंवा आपल्याला उपलब्ध असलेल्या माहितीचा आपल्या आरोग्याला सुधारण्यासाठी आपण वापर करावा अशा दिशेला का बरं जात नाहीत, यामध्ये मला असं वाटतं की प्रामुख्याने यातली खरी अडचण अशी आहे की सध्याच्या शालेय शिक्षणामध्ये आरोग्य हा विषय पूर्णपणे हद्दपार झालेला आहे. पूर्वीच्या काळी शरीरविज्ञान शास्त्र आणि आपल्या शरीराची काम करण्याची पद्धत याबद्दल जुजबी का होईना, प्राथमिक का होईना, पण बरीचशी माहिती ही शालेय अभ्यासक्रमामध्ये उपलब्ध होती. त्याचप्रमाणे बऱ्याचशा शाळांना मोठी मैदानं उपलब्ध होती, ज्यामध्ये मैदानी खेळ, व्यायाम, PT आणि विविध प्रकारे शरीर बलदंड बनवणे, शरीर लवचिक बनवणे, शरीराचा कणखरपणा वाढवणे, मानसिक कणखरपणा वाढवणे ह्याकडे शालेय शिक्षणामध्ये जास्ती लक्ष दिलं जात होतं. काळानुरूप ह्या गोष्टींमध्ये बदल होत गेले. आरोग्याचा विचार करता हे बदल निश्चितच चांगले झालेले नाहीत. ते बऱ्याच प्रमाणात आरोग्य विषय हा दुर्लक्षित करण्याकडे आणि त्याबाबतचं गांभीर्य विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याच्या दिशेने काम करताना दिसत नाहीत. ह्यामुळे काय होतं तर लहानपणापासूनच आजकाल आपण असं पाहतो की किंडरगार्डनमध्ये विद्यार्थी असल्यापासून त्याच्या खाण्यापिण्याच्या तक्रारी सुरू होतात. आपण जुन्या काळी आपल्या शिक्षणामध्ये चौरस आहार, व्यायाम, सवयी, योग्य सवयी, मूल्य शिक्षण ह्या गोष्टींबाबत ऐकलेलं आहे. सध्याच्या नवीन शालेय युगामध्ये काही प्रमाणात हे विषय मागे पडलेले आहेत. त्यामुळे आपण आपल्या आरोग्यासाठी आपणच त्याला जबाबदार आहोत आणि आपलं आरोग्य व्यवस्थित राखणे हे आपलं काम आहे, डॉक्टरांचं काम नाही. डॉक्टरांना हा विषय सखोल समजतो, त्यामुळे ते तुम्हाला सल्लामसलत करून दिशादर्शन करू शकतात आणि योग्य दिशेला काय प्रयत्न करावेत म्हणून ते सांगू शकतात. आणि ते ऐकल्यानंतर आपण कृती केली तर आपला फायदा होतो या पूर्ण विचारधारेवरती विद्यार्थ्यांचा विश्वास कदाचित हळूहळू कमी होऊ लागलेला आहे. बऱ्याचशा शाळांमध्ये आजकाल विद्यार्थ्यांनी आपल्याबरोबर आणलेल्या डब्यामध्ये पोषण मूल्य असलेल्या गोष्टी खाव्या असा आग्रह धरला जातो, जो योग्य आहे. पण अजूनही बऱ्याच शाळांमध्ये त्याबाबत उदासीनता दिसून येते. बऱ्याच शाळांमध्ये माध्यान्नीचं जेवण हे शाळेतच मिळतं, त्यामुळे का असेना पण बऱ्याच गोष्टी ह्या पोषण मूल्य असलेल्या त्या वयामध्ये मिळू शकतात. पुढे जाऊन जर बघायचं झालं तर कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपल्याला मिळालेले नवीन स्वातंत्र्य आणि त्यामध्ये वैचारिक मुक्तता, आपल्या कृतीमध्ये आलेले स्वातंत्र्य, आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करायला मिळणे आणि सधन आईवडिलांनी दिलेला पॉकेट मनी यांच्या जोरावरती आपण एक गोष्ट निश्चित म्हणू शकतो की विद्यार्थ्यांच्या बोलण्या चालण्यामध्ये आरोग्य हा विषय प्रामुख्याने चर्चेमध्ये असेल असं काही वाटत नाही. काही ठिकाणी त्याबाबत निश्चितच चांगले उपक्रम आपल्याला चालू असलेले दिसतात, पण हा विषय जेवढ्या गंभीरपणे आपण लक्षात घेतला पाहिजे तेवढा घेतला जात नाही. त्यावेळेला आपल्याला उपलब्ध असलेली माहिती, आपल्या आसपासच्या व्यक्तींनी दिलेला सल्ला किंवा काहीतरी घरगुती उपाय ह्या विषयामध्ये पेशंट्स बुडलेला असतो. तो विषय कुठेतरी शास्त्र ह्या बाजूला जात नाही. आणि हळूहळू अशी एक संकल्पना समाजामध्ये सध्या दृढ होऊ लागलेली आहे की वैद्यकशास्त्र म्हणजे कॉमन सेन्स आहे, सर्वसामान्य लोकांच्या समजुती म्हणजेच वैद्यकशास्त्र आहे असं हळूहळू लोकांना वाटू लागलेले आहे. पुढे जाऊन ती व्यक्ती विद्यार्थी दशेतून बाहेर पडून नोकरीधंद्याला जेव्हा लागते, त्यानंतर त्या व्यक्तीचा संसार सुरू होतो, मुलंबाळं होतात, जबाबदाऱ्या वाढतात, हळूहळू संसार हा जास्ती विस्तृत होत जातो, त्या मुलाबाळांची लग्नाची वेळ येते आणि ह्या वेळेला स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या वयाप्रमाणे आणखीन काही आरोग्याच्या समस्या उद्भवतात. वैद्यकशास्त्राकडे असलेल्या नोंदीप्रमाणे पेशंट्समध्ये सर्वात जास्ती प्रमाणात जर पाहिलं तर श्वसनसंस्थेचे आजार हा एक मोठा विषय आहे, ज्यामध्ये आजकाल प्रदूषण, वाढलेल्या वाहनांची संख्या इत्यादी कारणांचा पण समावेश आहे. आणि त्यानंतर मात्र सर्व जगभर एक सर्वात जास्ती प्रमाणात दिसणारी तक्रार आपल्याला दिसते, ती म्हणजे पाठदुखी, कंबरदुखी आणि त्याला संबंधित असलेल्या पायामध्ये विविध जागी असलेल्या तीव्र वेदना. या वेदनांचं आकलन त्या व्यक्तीला नसल्यामुळे आणि कदाचित आपल्याला त्रास होत असताना उपलब्ध वैद्यक सल्ला हा पुरेसा उपयुक्त नसल्यामुळे हळूहळू त्या व्यक्तीच्या हालचालींवर, त्या व्यक्तीच्या कामावर, त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवरती परिणाम होत जातो. हा परिणाम जसा वाढत जातो तशी ती व्यक्ती मग हळूहळू घरगुती उपायांकडून डॉक्टरकडे जाणे, डॉक्टरकडून शक्यतो आपल्याला कानाला ऐकायला गोड वाटेल असा सल्ला मिळवण्याचा प्रयत्न करणे अशा विचारांमध्ये येते. ज्या वेळेला त्या व्यक्तीला हे लक्षात येतं की आपल्याला मूलभूत आपल्या शालेय शिक्षणापासून, कॉलेजच्या शिक्षणापासून किंवा समाजामध्ये वावरताना मिळालेल्या शिक्षणापासून आरोग्य हा विषय खूप वेगळा आहे आणि आपण त्याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहोत, त्यावेळेला मग त्या व्यक्तीच्या मनामध्ये ही समस्या गंभीर आहे ह्याच्याकडे आपण आवर्जून लक्ष दिलं पाहिजे. अशा वेळेला ही समस्या सोडवण्यासाठी काहीतरी थातुरमातुर उपाय करणे, स्वतःच्या डोक्याने औषध घेणे, काहीतरी व्यायाम कुणाकडून तरी ऐकून करणे किंवा मालिश करणे, पायाने रगडून घेणे किंवा एखाद्या व्यक्तीकडून भविष्याबद्दल विचारणा करणे इत्यादी सरधोपट मार्गाने जाण्याचा सामान्य माणसाचा प्रयत्न असतो. आपलं शरीर जे देवानी बनवलं आहे त्याची रचना काय आहे, त्याचं कार्य काय आहे, ह्याच्यामध्ये काय बदलल्यामुळे आपल्याला वेदना होतात आणि या वेदनांपासून सुटका करण्यासाठी आपण काय करू शकतो, आपण काय केलं पाहिजे ह्याचा विचार मात्र त्या व्यक्तीच्या मनामध्ये सहजपणे येत नाही. तेव्हा आपण असं म्हणूया की शालेय शिक्षणात आरोग्यविषयक शिक्षण नसलेल्या गोष्टीचा हा वाढीव परिणाम आपल्याला आपल्या पुढील आयुष्यामध्ये दिसायला लागतो. आरोग्यविषयक आजकालचं जे लेखन आहे, आजकालचं उपलब्ध मासिकांमधलं किंवा वृत्तपत्रांमधलं जे लेखन आहे हे एकांगी आहे आणि ते एका चुकीच्या दिशेला जात आहे, हे आपल्यासमोर मी आता ह्यानंतर मांडीन.